समास पाच, राजकारण निरूपण. राजकारण हा शब्द श्री समर्थ कोणत्या अर्थाने वापरतात ते बघूया. लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा समाजात वावरताना सर्व प्रकारच्या माणसांशी संबंध येतो. असा पुरुष अत्यंत निस्वार्थी असावा. सगळ्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावे. लोकांची मने त्याला जाणता यावीत. समाज जे सुखदुःखे भोगतो त्यात त्याने त्यांच्याबरोबर असावे. शेवटी जे कोणी सांगूनही ऐकणारच नाहीत त्यांना सरळ सोडून द्यावे, पण त्यांच्याविषयी दुष्टावा नसावा. श्रीराम कर्म केलेच करावे, ध्यान धरिलेच धरावे, विवरलेच विवरावे पुन्हा निरूपण. तैसे आम्हास घडले, बोलिलेच बोलणे पडिले, काजे बिघडले चिघडले पाहिजे समाधान. अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीति न्यायासी अंतर पडोच नेदावे. संकेते लोक वेधावा, एकून एक बोधावा, प्रपंच हिसावरावा यथा न शक्त्या. प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडोने दावा अतिपरीतयाचा. उपाधीसी विस्तारावे, उपाधीत न सापडावे, नीचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण. दोष देखो न झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे परोपकार करूनी. तरे भरोच नये, सुचावे नाना उपाये, नव्हे तेची करावे कार्ये दीर्घ प्रयत्ने. फडना सोचिने दावा, पडिला प्रसंग सावरावा, अतिवादन करावा कोणी एकासी. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकोन तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. अपार असावे पाठांतर, सन्निधची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी बहुता करवी. करणे असेल अपाये, तरी बोलो न दाखवू नये, परस्परेची प्रत्यये प्रचितीस आणावा. जो बहुतांचे सोसीना, त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना महत्व अपुले. लोक पार खून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मेळवून घ्यावे दुरील दोरे. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण, सुचित असता अंतकरण राजकारण जाणे. न्याय बोलता हि मानेना, हित तेची न ये मना, येथे काहीच चालेना त्यागे विण. श्रोती कळोन आक्षेपिले, म्हणून बोलिले ची बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा. श्रीराम.